एका माणसाजवळ दोन मुले होती. त्यांतील धाकट्याने आपल्या वडिलांना सांगितले, बाबा संपत्तीचा माझा हिस्सा मला देऊन टाका. वडिलांनी आपल्या संपत्तीचे वाटे केले. एक वाटा त्यांनी वडील मुलाला दिला, दुसरा वाटा त्यांनी आपल्या धाकट्या मुलाला दिला. थोड्याच दिवसात धाकट्या मुलाने आपली मालमत्ता विकून टाकली व दूरदेशी निघून गेला. तिथे त्याने मूर्खपणाच्या जीवनात आपले पैसे गमावले. त्याने आपले पैसे जुगार, दारू, कपडे, स्त्रियांमध्ये गमावले. त्याने दुसरी बरीच कृत्ये केली. त्याने आपले सर्व गमावल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला आणि त्याची उपासमार होऊ लागली. तो जाऊन त्या देशातील एकाकडे तो काम करू लागला. या माणसाने त्यास डुकरे चारण्यास पाठविले. हा मुलगा एवढा उपाशी होता की डुकरांचा चारा पण खाण्यास तयार होता, परंतु तो तसे करू शकत नव्हता. तो जेव्हा नीट विचार करू लागला, त्याने आपल्या मनात विचार केला, माझ्या वडिलांकडे बरेच नोकर आहेत आणि त्यांना खास भरपूर आहे. मला पहा, मी उपाशी मरत आहे. मी ताबडतोब निघेन व वडिलांकडे परत जाईन. म्हणून तो देश सोडून तो आपल्या वडिलांकडे गेला. परंतु तो घरापासून दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिले. त्यांना आपल्या मुलावर दया आली आणि धावत जात त्याला आलिंगन दिले. त्याचा मुलगा त्याला म्हणाला, बाबा देवापुढे व आपल्यापुढे मी पाप केले आहे. मी अयोग्य नाही की तुमचा मुलगा म्हणून ओळखला जावा. परंतु त्याच्या वडिलांनी नोकरांना सांगितले, त्वरा करा, सर्वात चांगला झगा आणून माझ्या मुलावर घाला. त्याच्या बोटात अंगठी, पायात जोडे घाला. चांगले जाडे वासरू कापा आणि मेजवानी करून आनंद करूया. माझा मुलगा मेलाच होता, परंतु पुन्हा जिवंत झाला आहे. तो हरवला होता पण सापडला आहे आणि ते फार आनंदी झाले. देव आम्हावर किती प्रीती करीतो हे दाखविण्यासाठी येशूने ही गोष्ट सांगितली. त्याची इच्छा आहे की आम्ही त्याकडे परत फिरावे. या गोष्टीतील मुलासारखेच आम्ही आहोत. आम्ही आपापल्या मार्गाला गेलो आहोत, परंतु जरी आम्ही पापी आहोत तरीही देव आम्हावर प्रीती करीतो. जेव्हा त्या पापी मुलाने पश्चाताप केला व परत आला, त्याच्या वडिलांनी त्याला आनंदाने स्वीकारले. त्याचप्रमाणे देवाची इच्छा आहे की आम्ही त्याच्याकडे परत यावे. याच कारणासाठी त्याने येशू ख्रिस्ताला पाठविले की त्याने आम्हास देवाकडे परत आणावे. येशू आमच्या पापासाठी मृत्यूच्या यातना सोशित कुरसखांबावर मेला. या प्रकारे आम्हाला मिळणारी शिक्षा त्याने घेतली आणि आमची शिक्षा त्याने सहन केली. म्हणूनच त्यापासून आम्ही वाचू शकतो. जर आम्ही आपल्या पापांना सोडून येशूकडे वळलो तर तो आम्हा शुद्ध करेल. देवाकडे परत जाण्याचा केवळ तोच एक मार्ग आहे. आम्हास आमच्या पापांचा पश्चाताप झाला पाहिजे. मनात आम्ही देवाला सांगू शकतो, देवा मी पापी आहे, पण मी येशूवर विश्वास ठेवतो की तू माझी शिक्षा सहन करीत मेला. येशूमुळे मला क्षमा कर. मी पापाचा मार्ग सोडीत आहे. मी केवळ येशूच्या मागे जाईन. माझी इच्छा आहे की तू माझा पिता व्हावास. येशूसाठी मला तुझे लेकरू करून घे.